आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन। पॅक्स सिलिका समिट AI तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या। महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार। छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 2 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, 8 आरोपींना अटक। अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं। ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते। अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शहा यांनी यावेळी नमूद केलं। अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं।
आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है। आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय। और मेरा आप सबसे विनम्र आग्रह है कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए।
आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यात 10 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ पकडण्यात आले असून एकाला अटक झाली आहे। आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली। या प्रकारात गुंतलेल्याचं रॅकेट उघड करण्यासाठी पोलीस तपास करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। झारखंडच्या रांची जिल्ह्यात पोलिसांनी 60 लाख रुपये किमतीची अफू जप्त केली असून 2 जणांना अटक केली आहे। त्यांच्याजवळून 2 मोबाईल फोन्स आणि 1 वाहन जप्त केलं आहे। वॉशिंग्टनमध्ये काल झालेल्या पॅक्स सिलिका समिटमध्ये AI तंत्रज्ञानाला चालना देण्यासाठीच्या अमेरिकेच्या नेतृत्वातील उपक्रमावर भारतासह 34 देशांनी स्वाक्षऱ्या केल्या। अमेरिकेचे अर्थराज्यमंत्री जेकब हेलबर्ग यांनी AI क्षेत्रातल्या संधींवरच्या संयुक्त निवेदनाबाबत यावेळी माहिती दिली। या परिषदेत सहभागी देशांनी AI युगासाठी विकास आणि नाविन्यतापूर्णतेला प्रोत्साहन देणाऱ्या दृष्टिकोनाचा स्वीकार केला। भारताबरोबर या क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य वाढवायला अमेरिकेला आनंद होत आहे असं ते म्हणाले। या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन आणि भारतीय उद्योगांच्या प्रतिनिधींनी केलं। देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे। प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरमनिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील। मोहरमनिमित्ताने ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत। त्यादृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। मोहरमनिमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद आहेत। शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली। जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल। अशा महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे। त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचा सहभाग असेल। हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे। नागपूर मेट्रोच्या कान्हान विस्तारित मार्गासाठी तसंच मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्याकरता अतिरिक्त जोडरस्ता बांधण्याच्या कामाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने काल मान्यता दिली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली। प्रधानमंत्री म्हणाले की शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते। त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील अशा शब्दात त्यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये आदरांजली वाहिली। अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितका समर्पक आणि प्रेरणादायी आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की शाहू महाराजांचं सामाजिक सुधारणेतलं योगदान अमूल्य आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही शाहू महाराजांना अस्पृश्यता आणि सामाजिक भेदभावाविरुद्ध लढा देऊन समतावादी आणि सर्वसमावेशक समाजाचा भक्कम पाया घातल्याचं सांगत मजबूत समाज घडवण्यासाठी त्यांचं कार्य सतत प्रेरणा देत राहील असं सांगितलं. शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि लोककल्याणाचं कार्य सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील अशा शब्दात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनीही त्यांना आदरांजली वाहिली. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्यायदिनानिमित्त राज्यात समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या FIR-मधल्या 8 आरोपींना काल अटक झाली. SIT-ने मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानंतर काल FIR दाखल करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्रीराम जन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंदवला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुदुचेरीतल्या पूर्णनकुप्पम इथल्या 400 वर्षांहून अधिक जुन्या आणि जीर्णोद्धार केलेल्या मुझियान कुलम या ऐतिहासिक तलावाचं उद्घाटन केलं. थवलकुप्पम जवळ असलेला हा 2 एकरचा तलाव पल्लव काळातील असल्याचं मानलं जातं. हा तलाव गावासाठी पिण्याचं पाणी आणि सिंचनाचा स्रोत म्हणून वापरला जात असे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तलावाच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं होतं. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठीच्या LPG सिलेंडर पुरवठ्यावर लागू केलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारनं पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना LPG पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकट काळात बंद करण्यात आलेल्या घाऊक LPG पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. महिला या केवळ विकासाच्या लाभार्थी नसून विकसित भारत 2047 उद्दिष्टाला गती देणाऱ्या सर्वात प्रभावी घटक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णादेवी यांनी केलं. ते आज किर्गिस्तानमध्ये बिश्केक इथे आयोजित शांघाय सहकार्य संघटना महिला मंच 2026 दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होत्या. सुमारे 10 कोटी महिला 90 लाखांहून अधिक स्वयंसहायता गटांमध्ये संघटित झाल्या असून त्यापैकी 3 कोटींपेक्षा जास्त लखपती दिदी बनल्या आहेत असं त्या यावेळी म्हणाल्या. मिशन शक्ती आणि मिशन पोषण 2.0 सारख्या योजनांमुळे महिलांची सुरक्षा, त्यांची काळजी आणि आर्थिक क्षेत्रातील सहभाग या गोष्टींना चालना मिळत असून भारताने महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केल्याचं त्या म्हणाल्या. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत द गटात तुर्कीने अमेरिकेचा 3-2 असा पराभव केला आहे. तर ड गटाच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पॅराग्वेशी झालेला सामना बरोबरीत सोडवला. या देशांबरोबरच जपान, स्वीडन, इक्वेडोर, जर्मनी या देशांनीही राऊंड ऑफ 32 प्रवेश केला आहे. ही फेरी नॉकआउट पद्धतीची असेल. या फेरीत ब्राझील आणि जपान यांच्यात येत्या 29 तारखेला सामना होणार आहे. तर मोरोक्कोशी लढत नेदरलँडबरोबर होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 10:30 पाहता येईल. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या गटाच्या सामन्यात भारताने बांगलादेशाचा 5 खेळाडू राखून पराभव केला. मॅन्चेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारताने 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडू 53 धावा केल्या. ती सामनावीर ठरली. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथं भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला T20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार 6:00 हा सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्यात दुसरा आणि अंतिम T20 आंतरराष्ट्रीय सामना येत्या रविवारी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पॅक्स सिलिका समिट AI तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 2 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, 8 आरोपींना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.